श्रीराम. श्री समर्थांचा मनोबोध आपण पाहतो आहोत. 112वा श्लोक आहे.
जनी सांगता ऐकता जन्म गेला, परिवाद वेवाद तैसा चिठेला. उठे संशयो वाद हा दंबधारी, तुटे वाद संवाद तो हितकारी.
हा शेवटचा चरण आहे, पुन्हा तोच आहे की तू वाद तुटेल, संशय नष्ट होईल, ज्ञान होईल, नेमकेपणाने आपल्याला कळेल असा जो सुसंवाद आहे तोच आपल्याला हितकारक आहे. हितसुद्धा शब्द पुन्हा हितकारक. हितकारक काय आहे? संवाद हितकारक आहे, वादविवाद हितकारक नाही. त्याने उगीच साधकाच्या मनाला व्यग्रता येते आणि साधनेपासून त्याचं मन चळतं, ते करता कामा नये. म्हणून इथं ते म्हणतात, जनी सांगता ऐकता जन्म गेला. संत आपल्याला जे ज्ञान झालं, अनुभव आला, तो इतरांनाही यावा म्हणून कळवळ्यापोटी लोकांना सांगत असतात, लोक ऐकतही असतात. जे सांगणं आणि ऐकणं अनादिकालापासून सुरू आहे, श्रोतही आहेत त्याचे, वक्तही आहेत, पण जो बदल व्हायला पाहिजे श्रोत्यांच्या तो होत नाही असं त्यांना म्हणायचं. ह्याच्याबद्दल संतांना खेद वाटतो की इतकं सांगून देखील मनुष्य पालटत कसा नाही. त्याचं कारण तो आपल्या प्रकृतीला इतका काही धरून बसलेला असतो की त्या प्रकृतीच्या पलीकडे काही आहे आणि ते आपल्याला मिळवायचं आहे हे त्याच्या लक्षातच येईल. आणि लक्षात आलं तरी प्रकृतीच्या पलीकडे जाणं फार अवघड गोष्ट आहे. पण जे अवघड आहे ते साधण्याचाच खरा पुरुषार्थ आहे. सोपं आहे ते केलं, त्यात काय मोठं कौतुक नाही. पण काहींचा स्वभाव असा असतो की जे अवघड आहे ना तेच मला साधायचं आहे, जिद्दीनं साधायचं आहे. अशी जी मंडळी असतात ती या साधना मार्गाला चिकटून राहतात. येणारे अनेक अडचणी असतात, विरोध असतात, कारण सामान्य समाजालाही फारसं मानवत नाही, त्यामुळे त्यांचा विरोध असतो. तर त्या विरोधाला आपल्या चातुर्याने कौशल्याने डावलून काही वेळा थोडं विरोधाला विरोधाने तोंड देऊन पण आपला मार्ग धरून ठेवतात. आणि काही वेळा संतांना असं लक्षात आलं, पुष्कळ संतांचं असं होतं की समाजाला सांगतात सांगतात आणि नाही त्यांचा बदलत होत असं वाटलं, जे ते एकांतात जातात, शांत आपल्यापुरते राहतात किंवा कुठेतरी निघून जातात, हिमालयात जातात, अरण्यात जातात, कुठं ना कुठेतरी जातात. ते म्हणतात जे सांगायचं ते सांगितलं. प्रत्यक्ष ज्ञानेश्वर महाराजांनी सुद्धा जर बघितलं आपण तर तेवढे ग्रंथ लिहिले आणि लहान वयात त्यांनी समाधी घेतली, ते सोडून गेले. जे सांगायचं ते सांगितलं, आता त्याचा उपयोग समाजाने हवा तसा करावा. काहींनी बराच काळपर्यंत काम केलं, समर्थांनी लोकांच्यात मिसळून पुष्कळच बोध करायचा प्रयत्न केला, ग्रंथही लिहिले. तसाच हा मनोबोधाचा ग्रंथ आहे. हा ग्रंथ म्हणजे दुसरं उपनिषदच आहे. एवढा एक ग्रंथसुद्धा माणसाला मोक्षाला न्यायला पुरेसा आहे, त्यात सांगितल्याप्रमाणे केलं तर. म्हणून जनी सांगता एकदा जन्म गेला, परी वाद विवाद तैसाचे ठेला. वादविवाद का केव्हा होतो? आपल्या मताविषयीचा आग्रह असेल तर वादविवाद होतो, नाही तर संतांनी सांगितलेलं आहे ते जर आपण गृहीत धरलं, मान्य केलं आणि त्याप्रमाणे वागलो तर वादविवाद होत नाहीत. कारण प्रत्येकाची बुद्धी, प्रत्येकाला वाटत असतं मी शहाणा आणि माझंच मत बरोबर, त्याला वादविवाद होतो. म्हणून ते म्हणतात परी वाद वैवाद तैसाची ठेला, उठे संशयो वाद हा दंभदारी. सांगण्यामध्ये कुठेही संशय असला तर संशयात्मा विनश्यते. निःसंशय झालं पाहिजे मन, हे असं आहे असंच आहे, हेच मला प्राप्तव्य आहे आणि ह्याच मार्गाने मला जायचं. पण प्रत्येक बाबतीत जर संशय राहिला पहिल्यापासून, आदि देव आहे का हो, तुम्हाला तरी भेटला का, दिसला का तुम्हाला, मग तो मिळेल असं कशावरून, अशा तऱ्हेचं संशय काढत बसलो तर कधीच सापडणार नाही. ज्यांनी सांगितलं की हो, जसं राम तीर्थांना विचारलं की तुम्ही देव पाहिला का, ते म्हणले हो पाहिला. तुझी तर ताकद असेल तर पहा, हा तुझ्यासमोर उभाच आहे. जे देवरूप संत होतात त्यांना खात्री असते, निश्चय असतं की आपण देवरूप झालेलो आहोत. पण लोकांना ते समजत नाही, ते माणसासारखे माणसाला बघतात. आपल्यासारखेच दिसतात ना हे, दोन हात दोन पाय डोकं, बोलतात चालतात, फरक काय करतो? तर त्यांच्या अंतरंगात जो फरक आहे, बोध जो आहे, तो सामान्य माणसाला ग्रहण करण्याची शक्ती नसते आणि त्यामुळे संशय तसाच राहतो. निसंशय अवस्था यायला पाहिजे. सुटे संशयो वाद हा दंभदारी, तुटे वाद संवाद तो हितकारी. इथं ह्या ठिकाणी, ह्या श्लोकाच्या ठिकाणी हा वाद संपायचा कसा, इथे शेवटचा चरण सांगून हे बदललेलं आहे. तेव्हा जनी सांगता ऐकता जन्म गेला, परी वाद वेवाद तैसाच ठेला. उठे संशयो वाद हा दंभदारी, तुटे वाद संवाद तो हितकारी. जय जय रघुवीर समर्थ.